हरे कृष्ण। स्वाराज्यम यच्छतो मोढ्यान् मानो मे भिक्षितो बत, ईश्वराक्षण पुण्येन फलिकारा निवाघन। माझ्या पूर्णता मूर्खतेमुळे आणि पुण्याचा क्षय झाल्यामुळे जरी भगवंत व्यक्तिशः माझ्यासमोर प्रकट झाले, तरी पण मी भौतिक नाव यश प्रसिद्धीच्या मागे लागलो। माझी तर स्थिती त्या व्यक्तीच्या प्रमाणे आहे। तो व्यक्ती गरीब आहे आणि त्याची भेट एका मोठ्या राजाशी होते आणि तो राजा त्याला काही पण द्यायला तयार आहे आणि तो केवळ काही खराब झालेलं धान्य त्याला मागत आहे। या ठिकाणी स्वराज्यम हा शब्द म्हटलेला आहे की संपूर्ण स्वातंत्र्यता भगवान प्रदान करू शकतात। खरी संपूर्ण स्वातंत्र्यता म्हणजे काय? ते म्हणजे आपल्या मूळ स्थितीमध्ये स्थिर राहणे। जीवात्मा हा भगवंताचा अंश आहे आणि ज्याप्रमाणे लहान मूल आपल्या आईवडिलावरती पूर्णपणे अवलंबून असतं, त्याप्रमाणे जीवात्मा हा भगवंतावरती पूर्णपणे अवलंबून आहे। जीवात्म्याला जेव्हा स्वतंत्रता दिली जाते, याचा अर्थ त्याला मायेमध्ये अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं, पण त्याचा उद्देश आहे की त्याने शेवटी भगवान श्रीकृष्णाला शरण यावं। या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती मायेविरुद्ध लढाई करण्यामध्ये मग्न आहे आणि ही धडपड आहे। खरी स्वतंत्रता आहे की पुन्हा भगवंताची सेवा करणे आणि भगवद्धामाला परत जाणे। त्या ठिकाणी मग त्याला खरं स्वतंत्रता प्राप्त होणार आहे। अनेक थोर राजकीय नेते स्वातंत्र्य प्राप्तीकरता प्रयत्न करत आहेत, पण या भौतिक जगामध्ये कधी पण जीवात्मा स्वतंत्र होऊ शकत जर त्याने भगवंताची शाश्वत सेवा स्वीकार केली तर त्याला खरी स्वतंत्रता प्राप्त होऊ शकते। आणि ध्रुव महाराज या ठिकाणी शोक करतायत की त्यांना भौतिक इच्छा होत्या आणि त्यांना ब्रह्मदेवाच्यापेक्षा पण मोठं राज्य प्राप्तीची इच्छा होती, आणि ह्या ज्या सर्व इच्छा आहेत ह्या काही तुच्छ लाभाप्रमाणे आहेत। त्यामुळे जो भगवंताची भक्ती करत आहे त्याने कधीही भगवंताला भौतिक सुख मागू नये, कारण भौतिक सुख हे सर्व मायेच्या अधीन असतात। आणि म्हणून शुद्ध भक्त भगवंताला केवळ सेवेची याचना करतो, इतर गोष्टीची मागणी करणं हे एक दुर्दैवाचं लक्षण आहे। मग मैत्रेय मुनी विदुराला पुढे म्हणाले, नवय मुकुंदस्य पदारविंदयो रजो जुषस्ताद भवादृशा जना, वांछन्ति तदास्य मृतेर्थमात्मनो यदृच्छया लब्ध मना समृद्धया। हे प्रिय विदुर, तुझ्यासारखे भक्त जे भगवान मुकुंदाचे शुद्ध भक्त आहेत आणि जे सदैव भगवंताच्या चरणाला आसक्त असतात, ते सदैव भगवंताच्या सेवेमध्ये संतुष्ट असतात, असे भक्त कधी पण भगवंताला भौतिक लाभाकरता याचना करत नाही। भगवद्गीतेत म्हटलेलं आहे की भगवंतच परमभोक्ता आहेत, ते परमस्वामी आहेत आणि सर्वांचे सुहृद असे मित्र आहेत। ज्याला ह्या गोष्टी माहिती आहेत तो सदैव संतुष्ट असतो आणि त्यामुळे शुद्ध भक्त कधीही कसल्याही भौतिक लाभाची अपेक्षा करत नाही। कर्मी, ज्ञानी किंवा योगी यांना स्वतंत्र इच्छा असतात। कर्मी दिवस रात्र आपली आर्थिक स्थिती सुधारण्याकरता प्रयत्न करतात, तर ज्ञानी मुक्तीकरता कठोर परिश्रम करतात। योगी जे आहे सिद्धी प्राप्तीकरता अनेक प्रकारचे कष्ट करतात, पण भक्ताला ह्या सर्व गोष्टीमध्ये रुची नसते। तो जीवनाच्या कोणत्याही स्थितीमध्ये सदैव संतुष्ट असतो जोपर्यंत तो भगवंताची सेवा करत आहे। आणि त्यामुळे भगवंताच्या चरणांना कमळाची उपमा दिलेली आहे आणि त्यावर अशी केशरकणांची धूळ पडलेली आहे। आणि असे जे भक्त आहेत ते सदैव भगवंताच्या चरणकमळामध्ये जो मधू आहे त्याचं पान करत असतात। आणि त्यामुळे जोपर्यंत व्यक्ती भौतिक अपेक्षेपासून मुक्त होत नाही तोपर्यंत तो भगवंताच्या चरणांचा जो मधू आहे त्या चरणकमळांमधला मधू आहे त्याचं पान करू शकत नाही। त्यामुळे भौतिक जगामध्ये भक्ती करताना व्यक्तीने सुखदुःखाने गोंधळून नाही गेलं पाहिजे आणि भौतिक लाभाची अपेक्षा नाही ठेवली नाही पाहिजे, यालाच निष्काम म्हणतात. जीवात्मा हा शाश्वत असल्यामुळे तो इच्छा करणं सोडू शकत नाही आणि त्यामुळे इच्छा तो करणारच, पण त्याने भौतिक लाभाची इच्छा न करता, इंद्रियतृप्तीची इच्छा न करता भगवत सेवेची इच्छा ठेवली पाहिजे आणि त्याचद्वारे भक्त पूर्णपणे संतुष्ट होईल. आकरण्यात्मज मायांतम संपरेत्य यथागतम राजान श्रद्धये भद्रम अभद्रस्य कुतो मम. जेव्हा राजा उत्तनपादने ऐकलं त्याचे पुत्र ध्रुव घरी परत येत आहे, तर जणू काही मृत व्यक्ती परत यावा अशी ती बातमी होती आणि त्यांना असं वाटलं की मी एवढा कसा काय भाग्यशाली असेल की माझा पुत्र परत आला. कारण ध्रुव महाराज केवळ 5 वर्षाचे असताना अरण्यामध्ये तपस्या करण्याकरता गेले होते आणि राजाने कल्पना पण केली नव्हती की एवढ्या लहान वयामध्ये जंगलामध्ये कोणी जगू शकतो. आणि जेव्हा उत्तनपाद महाराजांना ही बातमी कळली की ध्रुव महाराज घरी परत येत आहेत, तर त्यांना एकदम आश्चर्य वाटलं की कसं काय माझं एवढं भाग्य आहे, माझा हरवलेला मुलगा आज परत येत आहे. त्यांचा विश्वास बसला नाही त्या संदेश वाहकावरती, पण तरी पण नारद मुनींवर त्यांचा विश्वास होता आणि मग त्यांनी एकदम भावविभोर झाले आणि त्यांनी त्या संदेश आणणाऱ्याला एक मोठा कंठहार, किमती कंठहार भेट देऊन टाकला, बक्षीस देऊन टाकलं. आणि उत्तनपाल महाराज अतिशय आतुर होते आपल्या मुलाचं मुखकमल पाहण्याकरता. लगेचच ते एका सुंदर घोड्यांनी सजवलेल्या रथावरती आरूढ झाले आणि अनेक ब्राह्मण मंत्रीगण सगळ्यांना घेऊन ते मुलाचं स्वागताला त्या दिशेने पुढे निघाले. वाटेवरती शंखध्वनी होत होता, बासरींचं वादन, वाद्यांचं वादन चालू होतं, वैदिक मंत्रांचा घोष चालू होता. सोबत सुनीती आणि सुरीची आणि तिचा पुत्र उत्तम हे पण एका पालख्यांमध्ये निघाले. जेव्हा ही बातमी महालामध्ये कळली आली की ध्रुव महाराज परत येत आहेत, तर सुनीती त्याच्या स्वागतासाठी निघाली आणि ती एक थोर वैष्णवाची महान माता असल्यामुळे तिने आपल्यासोबत सुरुचीला आणि तिच्या पुत्राला पण सोबत घेतलं. आणि मग त्यांनी ध्रुव महाराजांना जेव्हा पाहिलं तेव्हा उत्तनपाद महाराज आपल्या रथाहून खाली आले आणि खूप ते आतुर झाले होते आणि धावतच त्यांनी दोन्ही हातांनी आपल्या मुलाला आलिंगन केलं, मिठी मारली. पण आता ध्रुव महाराज पूर्वीचेच लहान बालक राहिले नव्हते, भगवंताचा स्पर्श झाल्यामुळे ते एक आत्मसाक्षात्कारी व्यक्ती झाले होते. उत्तनपाद महाराजांनी पुन्हा पुन्हा ध्रुव महाराजांचं जे मस्तक आहे ते हुंगलं आणि अश्रुधारांनी त्यांना अभिषेक घातला. अभिवंद्य पितु पादाव आशीर्भिश्चाभिमंत्रितः ननाम मातरो शीर्षणा सत्कृता सज्जनांग्रणी. ध्रुव महाराज जे सर्वश्रेष्ठ भक्त होते त्यांनी आपल्या पित्यांना दंडत प्रणाम केला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मातांना दंडत प्रणाम केला. तर या ठिकाणी ध्रुव महाराजांनी न केवळ आपल्या मातेला पण आपल्या सावत्र मातेला पण दंडत प्रणाम केला. हे दाखवतं की आता ध्रुव महाराज पूर्णपणे भौतिक दोषातून मुक्त झाले होते. आणि चैतन्य महाप्रभू सांगतात की भक्ताने तृणादपि शुनीचेन अतिशय नम्र असलं पाहिजे, तरोरेव सहिष्णुना. आणि शुद्ध भक्त जो असतो त्याचं कोणाविषयी वैरभावना नसते. आणि मग जेव्हा सुरुचिनी पाहिलं की ध्रुव महाराज त्यांना पण दंडत प्रणाम करतायत, लगेचच त्यांनी त्याला आलिंगन केलं आणि आशीर्वाद दिले की बाळा आयुष्यमान भव. यस्य प्रसन्नो भगवान गुणे मैत्र्याधिभिर हरी तस्मे नमन्ति भूतानि निम्नमाप इव स्वयं. ज्या व्यक्तीवरती भगवान प्रसन्न होतात तो व्यक्ती सर्वांनाच आवडायला लागतो। या ठिकाणी प्रश्न असा पडू शकतो की सुरुचीचा तर ध्रुववरती प्रेम नव्हतं, मग तिने ध्रुवला आयुष्यमान भव असा आशीर्वाद का दिला? त्याचं उत्तर या श्लोकात दिलेलं आहे की ज्या व्यक्तीवरती भगवंताची कृपा होते, ज्याला भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो, त्या व्यक्तीवरती सर्वच प्रेम करायला लागतात। भक्त सदा कधी मान सन्मानाची अपेक्षा करत नाही, ज्या ठिकाणी तो जातो त्याला आपोआपच मान सन्मान प्राप्त होतो। वृंदावनचे जे सहा गोस्वामी होते ते अशा प्रकारे सर्वांनाच प्रिय होते आणि सर्वच त्यांना सन्मान करत असत। आणि ध्रुव आणि उत्तमाने एकमेकाला आलिंगन केलं आणि दोघेही प्रेमाने भावविभोर झाले आणि मग सुनीतीने आपल्या मुलाला आलिंगन केलं आणि तिचं सर्व दुःख जे आहे त्या ठिकाणी नष्ट झालं। पयस्तनाभ्या सुस्राव्य नेत्रज्ये सलिले शिवे तदाभिषिच्य मानाभ्याम वीर वीर सुओ मुहु। सुनीती माता जी आता थोर वैष्णवाची माता होती, तिच्या स्तनातून दूध वाहायला लागलं आणि तिने आपल्या दुधाने ध्रुवाचा अभिषेकच केला। जेव्हा मूर्तींची स्थापना होते तेव्हा त्यांना दूध दही पाण्याचा अभिषेक केला जातो आणि ह्या मंगलकारी समजल्या जातो। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मातेच्या दुधाने जो अभिषेक ध्रुव महाराजांचा होत होता यावरून असं दिसत होतं की भविष्यामध्ये त्याचा राज्याभिषेक होईल। या ठिकाणी सुनीतीला वीर माता म्हटलेले। भक्त हा खरोखरच एक वीर असतो कारण त्याने मायेचा प्रभाव जिंकलेला असतो। त्यामुळे श्री रामानंद राय भगवान चैतन्य महाप्रभू सांगतात की सर्वात प्रसिद्ध व्यक्ती कोण आहे? जो थोर भक्त झालेला आहे तो व्यक्ती सर्वात प्रसिद्ध व्यक्ती आहे। आणि महालातले इतर रहिवासी पण सर्व सुनीतीच्या भाग्याची प्रशंसा करू लागले की अहो किती भाग्य आहे की असा हरवलेला मुलगा जंगलामध्ये गेलेला आता परत आलेला आहे। आणि निश्चितपणे असं दिसतंय की हा मुलगा आता तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सुख प्रदान करेल, तुमचं रक्षण करेल। आणि निश्चितपणे हे महाराणी तुम्ही भगवंताची भक्ती केली असणार, त्यांची पूजा केली असणार, कारण भगवंताच्या कृपेनेच तुम्हाला तुमचा मुलगा परत प्राप्त झालेला आहे। अशी प्राप्ती सामान्याला फार कठीण आहे। जेव्हा ध्रुव महाराज जंगलात गेले होते तेव्हा सुनीती माता सदैव भगवंताचं चिंतन करत होती आणि त्यामुळे त्यांचं सर्व संकटातून रक्षण झालं होतं। दोघांनी मातेनी आणि पुत्रांनी दोघांनी भगवंताची पूजा केली होती आणि दोघांनाही भगवंताची विशेष कृपा प्राप्त झाली। म्हणून या ठिकाणी यांना सुदुर्जयम म्हटलेले की अशा प्रकारे मृत्यूवर विजय प्राप्त करणं शक्य नाही। तेव्हा ध्रुव महाराज जंगलात गेले होते तर त्यांच्या वडिलांना वाटलं की ते मरण पावले। सामान्यतः कोणी बालक असा जगू शकला नसता, पण भगवंतांनी न केवळ त्यांचं रक्षण केलं पण त्यांना जीवनाची सर्वोच्च सिद्धी प्रदान केली। आणि मग अशा प्रकारे सर्वजण ध्रुव महाराजांची स्तुती करत होते। हे जेव्हा महाराज उत्तनपादांनी पाहिलं मग त्यांनी हत्तीवरती बसून ध्रुव आणि उत्तमाला पुन्हा आपल्या राज्यामध्ये परत आणलं आणि सर्व नागरिक त्यांचं स्वागत करत होते। संपूर्ण शहराचं चित्र बदललं होतं। सर्वत्र जे आहेत केळीचे वृक्ष उभे केले होते आणि मग फळाफुलांनी सजवण्यात घरांना फळाफुलांनी सजवण्यात आलं होतं। अनेक ठिकाणी अशा कमानी उभारण्यात आल्या होत्या। तर हे जे काही मंगलकारी कार्यक्रम असतात त्यावेळेस अशा प्रकारे पाम वृक्ष, नारळाचे वृक्ष, सुपारीचे वृक्ष किंवा केळीचे वृक्ष, फळे फुले यांनी सजवणे ही भारतीय पारंपरिक पद्धत आहे। आणि प्रत्येक कमानीवरती अनेक दिवे होते, मोठे मोठे भांडे होते आणि सुंदर सुंदर पुष्पमाळा लावलेल्या होत्या। आंब्याची पाने होती। शहरामध्ये अनेक महाल होते, अनेक त्यांचे गेट्स कमान होते, तर त्यांना पण सुशोभित करण्यात आलं होतं। आणि शहरातले जे मोठे मोठे महाल होते, सुंदर महाल होते, त्यांचे जे कळस होते ते पण अतिशय सुंदर सुशोभित करण्यात आले होते। आणि या ठिकाणी अनेक विमान पण होते। याच्यावरून असं दिसतं की स्वर्गीय देवी देवता पण जे आहेत ते विमान घेऊन त्या ठिकाणी आले होते। आपण पाहू शकतो की त्यावेळेसचे जे विमान आहे ते सोन्याचे बनलेले होते आणि आजचे जे विमान आहे ते ॲल्युमिनियमचे, बेस ॲल्युमिनियमचे बनवलेले असतात। तर त्यामुळे खरोखर त्या काळामध्ये किती ऐश्वर होतं आणि आजच्या काळामध्ये किती दारिद्र्य आहे। आणि शहरामधले जे रस्ते होते ते स्वच्छ आणि सुंदर होते, सगळीकडे चंदन पाणी शिंपडलेलं होतं आणि मक्याचे आणि तांदळाचे दाणे सर्वत्र पसरवलेले होते। पुष्प, फळं, अनेक असे मंगलचिन्ह त्या ठिकाणी पसरवलेले होते। आणि ध्रुव महाराज अशा प्रकारे त्या रस्त्यावरून निघाले। त्या ठिकाणचे जे घर होते त्यातल्या ज्या स्त्रिया होत्या त्या प्रेमाने त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे मंगलकारी जे वस्तू आहेत त्या अर्पण करत होत्या आणि त्यांना आशीर्वाद देत होत्या। त्यामध्ये दही, पाणी, दुर्वा, गवत, फळं, फुलं यांचा समावेश होता। अशा प्रकारे सर्वांनी स्वागत केलेले ध्रुव महाराज आपल्या वडिलांच्या महालामध्ये आले आणि त्यांचा जो महाल होता तो पण अतिशय सुंदर होता, एखाद्या देवताच्या महालाप्रमाणे सुंदर होता। त्या ठिकाणी ज्या गाद्या होत्या त्या एकदम फेसाप्रमाणे मऊ आणि शुभ्र होत्या आणि जे पलंग होते ते हस्तिदंताचे बनवले होते, त्यावरती सोन्याने मढवलेलं होतं। आणि ज्या खुर्च्या होत्या किंवा बसण्याकरता जे आसन होते ते सगळे सोन्याने बनवलेले होते। आणि सगळीकडे ज्या भिंती आहेत ह्या संगमरवऱ्याच्या होत्या आणि त्यावरती अनेक मणी, अनेक रत्न असे मढवलेले होते आणि अनेक सुंदर स्त्रिया ज्या दिवे घेतलेले आहेत असे त्यांचे चित्र त्या ठिकाणी असे कोरलेले होते। यावरून आपण पाहू शकतो की हजारो वर्षापूर्वीची ही स्थिती आहे सत्ययुगामध्ये आणि त्यावेळेस किती ऐश्वर्यशाली वातावरण त्या काळामध्ये आहे। सत्ययुग ही सृष्टीची सुरुवात होती आणि सध्याच्या काळापर्यंत जवळपास 28 युगे होऊन गेलेली आहेत आणि ध्रुव महाराज लाखो लाखो वर्षापूर्वी राहत होते आणि तरी पण त्यांच्या वडिलांच्या महालाचं जे वर्णन आहे इतकं ऐश्वर्यशाली आहे की आज मानवतेने कितीही प्रगती केलेली आहे तरी त्याची बरोबरी करता येत नाही। अलीकडे पण मुघल काळामध्ये जे किल्ले बांधलेले आहेत किंवा जे काही त्यांच्या इमारती आहेत त्याच्यामध्ये पण सोनं आणि असे रत्न मढवलेले असायचे। ब्रिटिश लोकांनी सगळे रत्न काढले आणि ब्रिटिशमध्ये घेऊन गेले। तर ऐश्वर जे आहे हे नैसर्गिक साधन संपत्तीवरती अवलंबून आहे। मखमल, हस्तिदंत, सोने, चांदी, संगमरवर, रत्न इत्यादी गोष्टीवरती। आजकाल आपण जास्तीत जास्त हे मोटर गाड्या काढत चाललेलं आहे बस। आणि एवढं सर्व ऐश्वर असून पण ध्रुव महाराजांचे पिता उत्तनपाद यांनी त्यांचा त्याग केला हे पण या ठिकाणी एक आदर्श आहे। उद्यानानी च रम्यानी विचित्रे रमरद्रुमे कुजद्विहंग मिथुने गायन मत मधुव्रते। तर राजाचा जो महाल होता त्याच्या अवतीभोवती सुंदर असे बगीचे होते आणि तिथल्या वृक्षांच्या मध्ये सुंदर अतिशय मधुर आवाज असलेले पक्षी गायन करत होते आणि भ्रमर जे आहे मत्त झाले होते। तर तिथल्या बगीचांमध्ये पण सुंदर असे स्वर्गीय वृक्ष होते, ज्याप्रमाणे भगवान कृष्णाने द्वारकेमध्ये स्वर्गातून पारिजात वृक्ष आणला होता आणि सत्यभामाच्या महालामध्ये तो वृक्ष लावला होता। आणि त्या ठिकाणी ज्या पायऱ्या होत्या ज्या सरोवरामध्ये जात असत त्याच्यावरती सुंदर सुंदर पुष्प आले होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे हंस, चक्रवाक, बदक त्या ठिकाणी जे आहे विहार करत होते। अशा सुंदर पक्ष्यांच्यामुळे आणि त्या ठिकाणचं वातावरण अतिशय सुंदर झालं होतं. असे जे हंसासारखे पक्षी असतात ते स्वच्छ वातावरणामध्ये असतात आणि कावळे जे असतात ते घाणेरड्या वातावरणामध्ये राहत असतात. उत्तनपादो राजर्षी प्रभावं तनयस्तम श्रुत्वा दृष्टाद्भुततमं प्रपेदे विस्मयं परम. थोर राजा उत्तनपाद यांनी पाहिलं की ध्रुव महाराजांचं कार्य फार अद्भुत आहे आणि त्यांचा प्रभाव पण अद्भुत होता आणि त्यामुळे ते अतिशय संतुष्ट झाले. ध्रुव महाराज एक राजाचे पुत्र होते तरी पण लहान वयामध्ये ते जंगलामध्ये गेले आणि त्यांनी खडतर तपस्येद्वारे भगवंताला प्रसन्न केलं. त्यामुळे त्यांची सर्व कार्य अतिशय अद्भुत होती आणि निसर्गतःच या सर्व दिव्य गुणामध्ये ते सर्व नागरिकांच्यामध्ये अतिशय प्रसिद्ध झाले. उत्तनपाद महाराज हे काही सामान्य राजा नव्हते तर ते राजऋषी होते. पूर्वीचे जे राजे असत ते एक ऋषीतुल्य असत आणि त्यांना योग्य प्रशिक्षण मिळालेलं असे. भगवंत विज्ञानामध्ये ते पारंगत असत आणि जेव्हा राजे लोक अशा प्रकारे पवित्र असत त्यामुळे नागरिक पण पवित्र असत आणि सर्वजण त्या ठिकाणी भौतिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण झाल्यामुळे आनंदामध्ये राहत असत. जेव्हा उत्तनपाद महाराजांनी पाहिलं की ध्रुव महाराज आता परिपक्व झालेले आहेत आणि राज्याचा कारभार सांभाळू शकतात आणि सर्व मंत्र्यांनी पण हे मान्य केलं आणि मग त्यांनी ध्रुव महाराजांचा राज्याभिषेक केला. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की जी राजेशाही होती त्यामध्ये राजा पण असं आपल्या मनाने कार्य करत नसे तर तो योग्य सल्लागारांचा सल्ला घेत असे. तर ध्रुव महाराजांसारखे जे वैष्णव राजे होते त्यांच्या काळामध्ये लोक एवढे सुखी होते की आपण कल्पनाच करू शकत नाही. त्यामुळे आजही जर सर्वांनी मिळून जर कृष्ण भावनाभावी सरकारला निवडून दिलं तर आजही लोक या जीवनामध्ये सुखी होऊ शकतात. ध्रुव महाराजांनी पाहिलं की आपलं वय पण खूप झालेलं आहे आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला की आता आपण वनवास स्वीकारायचा. तर हे थोर राजऋषीचं लक्षण आहे की उत्तनपाद पूर्ण जगाचे राजा होते आणि मोठे ऐश्वर्यशाली राजा होते आणि निश्चितपणे त्यांची आसक्ती पण खूप होत्या. आज तथाकथित जे राजे असतात त्यांच्याकडे शक्ती पण नसते आणि तरी पण ते मृत्यू होईपर्यंत आपली पोस्ट काही सोडायला तयार नसतात. तरी पूर्वीच्या काळामध्ये उत्तनपाद महाराजांसारखे राजे होते. त्यांनी जेव्हा पाहिलं की ध्रुव महाराज हा राज्य सांभाळण्याकरता पात्र झालेला आहे लगेचच त्यांनी काय केलं आपलं राज्य त्याग केला आणि भगवत प्राप्तीकरता वनवास स्वीकारला. कलियुगामध्ये अशा प्रकारचं ग्रह त्याग करणं फार कठीण झालेलं आहे. त्यामुळे जर लोकांनी हरे कृष्ण आंदोलनाचा आश्रय घेतला आणि अवैध स्त्री संघ नशा जुगार आणि मांसाहार यांचा त्याग केला आणि दररोज 16 माळा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केला तर निश्चितपणे आजही त्यांना भौतिक जगातून मुक्तता प्राप्त होऊ शकते. अशा प्रकारे 4थ्या स्कंदातील 9व्या अध्यायावरील ध्रुव महाराज घरी परत येतात या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झालेले आहे.